चीनी मंडी .com पॉडकास्ट।
या कारणामुळे ब्राझीलमध्ये इथेनॉल ऐवजी साखरेला मिळणार झुकतं माप। इथेनॉलच्या किमती घसरल्यामुळे आता ब्राझीलमध्ये ऊस मोठ्या प्रमाणावर साखर उत्पादनासाठी वापरला जाण्याची शक्यता आहे। कच्च्या तेलांच्या घसरलेल्या किमती आणि इथेनॉलचा वाढता स्टॉक याचा परिणाम साखरेच्या दरांवरही झाला। विशेष म्हणजे 2018 किमती 30% घसरल्या। त्यामुळे आता ब्राझीलचा एप्रिलपासूनचा दुसरा ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर कारखान्यांना निर्णय घेण्याची वेळ आली आहे। त्यात इथेनॉलऐवजी साखरेला झुकतं माप मिळण्याची शक्यता आहे। ब्राझीलमधील साओ पावलो येथील डेटॅग्रो कंपनीचे प्लिनिओ नास्टारी म्हणाले, साखरेला इथेनॉल फायद्याचं होतं, आता हा फायदा दिसेनासा झाला आहे। जानेवारी महिन्यात डेटॅग्रो कंपनीनं 2019-20 हंगामात ब्राझीलचा साखरपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण मध्य प्रांतात 28.8 लाख टन साखर उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला आहे। 2018-19 उत्पादनाच्या 8.9% उत्पादन जास्त होण्याची शक्यता आहे। साखरेच्या मागणीमध्ये आता नव्यानं वाढ होऊ शकते, कारण जागतिक बाजारात मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे असं नास्टारी यांनी सांगितलं। बाजारपेठ या हंगामातच अतिरिक्त पुरवठ्यावरून 30 लाख टन तुटवड्यापर्यंत खाली येणार आहे, तर पुढच्या हंगामात हा तुटवडा 80 लाख टनापर्यंत जाईल अशी भीती डेटॅग्रोनं व्यक्त केली आहे।